आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन। चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.1% वेगानं वाढल्याचा भारतीय स्टेट बँकेचा अहवाल। महाराष्ट्रात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्याचं महसूल मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। महाराष्ट्र विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा। आणि एआय इम्पॅक्ट समिट निदर्शनाप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईत लोकभवन इथं हिंदुजा हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होईल। त्यानंतर उद्या त्या शेगावमध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। नागपूरमध्ये ब्रह्मकुमारींनी आयोजित केलेल्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग उपक्रमाच्या उद्घाटन समारंभालाही त्या उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर त्या झारखंडला जाणार आहेत। तिथं येत्या गुरुवारी जमशेदपूरमध्ये श्री जगन्नाथ मंदिराच्या भूमिपूजन समारंभात त्या सहभागी होतील। जमशेदपूरच्या मणिपाल टाटा मेडिकल कॉलेजलाही भेट देऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। त्यानंतर राष्ट्रपती राजस्थानसाठी रवाना होतील। येत्या शुक्रवारी राजस्थानात पोखरण इथं भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती 2026 या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहतील। बिनचूक मतदार याद्या कोणत्याही देशाच्या लोकशाहीचा पाया असल्याचं प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भरलेल्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेला संबोधित करत होते। देशातल्या अपात्र मतदारांना वगळून फक्त पात्र मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करता यावं यासाठी मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बिहारमध्ये ही प्रक्रिया कोणत्याही आक्षेपाशिवाय पूर्ण झाली। सध्या 12 राज्यांमध्ये मतदार याद्यांचं पुनरीक्षण सुरू असून त्यापैकी 11 राज्यांनी त्यांच्या मतदार याद्या जाहीर केल्या आहेत असं ज्ञानेश कुमार यांनी या परिषदेत सांगितलं। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांमधलं सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू यावेळी म्हणाले। या परिषदेत निवडणूक प्रक्रियेतला तंत्रज्ञानातला सहभाग, ईव्हीएम, मतदार याद्यांची देवाणघेवाण यावर चर्चा होणार आहे। 1999 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर आता 27 वर्षांनी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.1% वेगानं वाढल्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे। 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीत आर्थिक कामकाज लवचिक राहिल्याचं उच्च वारंवारता निर्देशांकावरून दिसून येत असल्याचं म्हटलं आहे। कृषी आणि बिगर कृषी या दोन्ही क्षेत्रातला ग्रामीण भागातला खप मजबूत राहिल्याचं तर शहरी भागातला खपही गेल्या सणासुदीच्या हंगामापासून स्थिर गतीनं वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे। आता 2011-12 ऐवजी 2022-23 या नवीन आधार वर्षानुसार जीडीपीची नवीन आकडेवारी येत्या शुक्रवारी जारी होईल। केंद्र सरकारच्या मालमत्ता मौद्रिकीकरण उपक्रमामुळे देशाच्या जीडीपीमध्ये आगामी 5 ते 10 वर्षांमध्ये सुमारे 40 लाख कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे। नीती आयोगानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे। मालमत्ता मौद्रिकीकरणामुळे पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल तसंच विद्यमान सार्वजनिक मालमत्तांची किंमत कमी होऊन अर्थव्यवस्था विकासाला हातभार लागेल असं यात म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गत सहनका आणि तिथल्या नागरिकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। डॉ जयशंकर यांनी उभय देशातले मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत करण्याची वचनबद्धता समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये व्यक्त केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात मराठवाडा विदर्भासह कोकणाच्या अनेक भागात काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा उपस्थित केला. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार आणि मुंडे यांनी केली. अंमली पदार्थांबाबत सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचं आढळून आलं असून अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल. अंमली पदार्थ विक्रीत दोषी ठरलेल्या पोलिसांना बडतर्फ केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं. नसीम खान, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या कामकाजासाठी तालिका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनील प्रभू, राजू खरे, अमित जनक आणि समाधान आवताडे हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहतील. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड, सुनील शिंदे यांची तालिका सभापती म्हणून घोषणा केली. त्यापूर्वी प्रज्ञा सातव यांचा विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनात धरणं आंदोलन केलं. या सदस्यांनी यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत घोषणाबाजीही केली. मंत्रालयातल्या झिरवळ यांच्या विभागातल्या कारकुनाला लाचखोरीच्या आरोपावरून या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केल्यामुळे झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी लावून धरली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची नवी राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज जाहीर केली. यामध्ये पक्षानं 11 नेत्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामध्ये अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, सुजय विखे पाटील आणि अर्चना चाकोरकर यांचा समावेश आहे. तर पक्षाचे प्रशासकीय कामकाज मजबूत करण्यासाठी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती केली आहे. 10 जणांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती केली असून त्यामध्ये प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांचा समावेश आहे. आर्थिक प्रदेश कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेच्या तर सहकोषाध्यक्षपदाची जबाबदारी अरुण लाखन यांच्याकडे दिली आहे. नवनाथ बन यांच्याकडे राज्याचे मुख्य प्रवक्तेपद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान भाजपचं देशव्यापी प्रशिक्षण महाअभियान आजपासून मुंबईत सुरू होत आहे. नवी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटच्या वेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानु चिब यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक झाली असून पटियाला हाऊस न्यायालयाने तपास पूर्णपणे दिल्ली पोलिसांच्या आंतरराज्य गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटात आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातली लढत श्रीलंकेत पल्लीकल इथं होणार आहे. संध्याकाळी 7 हा सामना सुरु होईल. काल रात्री मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सुपर 8 गटाच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर वेस्ट इंडिजच्या नावे 2 गुण जमा झाले आहेत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या संघांमध्ये आजपासून कर्नाटकात हुबळी इथं सुरु झाला. जम्मू काश्मीरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. जम्मू काश्मीरचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतला पहिला सामना आज ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन इथं होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 48 षटक आणि 3 चेंडूत सर्व बाद 214 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षाच्या 3 तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.1% वेगानं वाढल्याचा भारतीय स्टेट बँकेचा अहवाल. महाराष्ट्रात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्याचं महसूल मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन, महाराष्ट्र विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा आणि एआय इम्पॅक्ट समिट निदर्शनाप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.